आता ही सगळी माहिती तुम्ही वाचल्यानंतर असं म्हणाल की डॉक्टर, हे सगळं ठीक आहे, आम्हाला तुम्ही जे काय सांगितलं ज्यामध्ये आमच्या शरीराच्या रचनेत बदल होतो आहे त्या बदलांची नोंद मेंदूमध्ये घेतली जाते आहे, ते बदल एका मर्यादेच्या पलीकडे वाढत आहेत आणि त्यानंतर आम्हाला लक्षणं निर्माण होत आहेत, वेदना होत आहेत, पाय बधीर होत आहेत, चालल्यानंतर पाय भरून येत आहेत, अशा अवस्थेमध्ये आम्ही घरी काय करू शकतो, ह्यामध्ये आम्हाला घरी काय करता येईल, तर आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की घरी काय करता येईल, तर पहिली गोष्ट, आपण आपल्याला होणाऱ्या समस्या, आपल्या शरीरामध्ये होणारे सूक्ष्म बदल याची नोंद केली पाहिजे. बऱ्याच वेळा आम्ही असं पाहतो की पेशंट हा डॉक्टरकडे आल्यानंतर जेव्हा त्याला तुमची लक्षणं, तुम्हाला होणारी कटकट, तुम्हाला होणारा त्रास काय आहे असं जेव्हा आम्ही विचारतो, त्यावेळेला तो माणूस किंवा ती व्यक्ती असं म्हणते की नाही, असं काही सांगता येत नाही, म्हणजे खरं तर मी ते काही नोंद केलेली नाही, असं म्हणून चालणार नाही. आपल्या शरीरात होणारे बदल हे आपल्याला जितके चांगले समजतात तेवढे समोरच्या माणसाला समजत नाहीत. अर्थात इथे हे अध्यारूढ आहेत की ते बदल काय आहेत, कुठे आहेत, किती आहेत, त्याचं काय करायचं हे मात्र पेशंटना समजत नाही. पेशंटच्या मेंदूला हे निश्चित समजतं की काहीतरी बदलत आहे. हा जो बदल आहे हा कदाचित वेदनेच्या रूपात असू शकतो, किंवा पेशंट असं सांगतात की मला बसून उठताना आधार घ्यायला लागतो, मला जिना उतरताना माझा गुडघा दुखतो, मला बसून उठताना सरळ व्हायला वेळ लागतो, मला झोपून कुशीवर वळताना माझ्या कमरेमध्ये कळा येतात. म्हणजे काय, तर आपल्याला होणाऱ्या वेदना ह्या स्थिर अवस्थेत नसतील तर आपल्याला त्या ज्या वेदना होतात ह्या काय करताना होतात अशा रूपामध्ये जनरली पेशंट सांगायचा प्रयत्न करतात. आणि आम्हीसुद्धा आमच्या बाजूनी ह्याबाबत दोन अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना पेशंटना सांगतो. पहिली संकल्पना अशी आहे की तुम्हाला होणाऱ्या वेदना या सतत होत असतील, जीवघेण्या होत असतील आणि तुम्हाला स्थिर असताना पण, उदाहरणार्थ रात्री झोपलेलं असताना पण होत असतील, तर आपण त्याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. ह्या वेदना काही वेळेला अस्थिभंग किंवा फ्रॅक्चर, इन्फेक्शन किंवा जंतुसंसर्ग आणि कॅन्सर किंवा नियोप्लास्टिक चेंजेस ह्यामुळे असू शकतात. ह्या ज्या वेदना आहेत ह्या सतत होत असतील, तीव्र असतील, औषधांनी आराम करण्यानी कमी होत नसतील, तर मग त्याकडे अत्यंत गांभीर्याने आणि त्वरेने लक्ष दिलं पाहिजे. दुसरा यातला मुद्दा असा की ह्या ज्या वेदना आहेत ह्या हालचाली केल्यानंतर, म्हणजे बसल्यानंतर, उभं राहिल्यानंतर, चालल्यानंतर आणि झोपल्यानंतर त्यामध्ये काही बदल होतात. हेच बदल आम्ही पेशंटना विचारतो की आपण जी तक्रार करत आहात ही बसल्यावर, उभं राहिल्यावर, चालल्यावर आणि झोपल्यावर ह्याच्यामध्ये काय बदलतं, आणि हाच बदल आम्ही आमच्या तपासणीमध्ये पाहतो. पेशंटना उभं करून, पुढे वाकून, मागे वाकून, कडेला वाकून, वळून, त्याचप्रमाणे चालून, त्यात काय बदल होतात याची आम्ही नोंद करतो. ही नोंद जशी आम्ही करतो तशी आमच्या आधी आम्हाला वर्णन करून सांगताना पेशंटनी स्वतः करणं हे अपेक्षित आहे. ही नोंद जितक्या चांगल्या प्रकारे केली जाईल तेवढ्या चांगल्या प्रकारे तुमच्या समस्येचे निराकरण आणि निदान जास्ती व्यवस्थित होऊ शकेल. उदाहरणार्थ, चकती सुजल्यामुळे, चकतीला चिरा गेल्यामुळे, तडा गेल्यामुळे ज्या वेदना होतात या सामान्यपणे बसलेल्या अवस्थेमध्ये जास्ती होतात. चकतीमध्ये आणि सांध्याच्या आवरणात बदल होऊन शिरा आवळल्या गेल्या आणि शिरांची गर्दी व्हायला लागली की पाय भरून येणे, चालल्यानंतर त्रास होणे, ह्या गोष्टी उभं असताना आणि चालल्यानंतर जास्ती प्रमाणात जाणवतात आणि मग विशिष्ट अंतर किंवा विशिष्ट वेळ गेल्यानंतर ह्या तक्रारी जास्ती प्रमाणात दिसतात. मगाशी म्हणल्याप्रमाणे झोपलेलं असताना पण जर वेदना असतील, तीव्र असतील आणि औषधांनी त्यात फरक होत नसेल, तर मात्र ही गोष्ट गंभीर असू शकते आणि आपण जसं समुद्रावरती, समुद्रकिनाऱ्यावर, चौपाटीवर गेल्यानंतर तिथे जसा लाल बावटा असतो तसा हे लक्षण हा लाल बावटा आहे. आपल्या शरीरामध्ये फ्रॅक्चर, किंवा जंतुसंसर्ग किंवा कॅन्सरसारखा आजार नाही ना हे ह्या ठिकाणी आपण आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. त्या ठिकाणी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे हे आपल्या जीवाला घातक ठरू शकतं. पुढचा मुद्दा असा आहे की आपण आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांची नोंद घेतली, त्यामुळे निर्माण होणाऱ्या आपल्या लक्षणांची नोंद घेतली. आता ही लक्षणं काही छोट्या कालावधीसाठी जर चालू असतील तर गोष्ट वेगळी, पण ती जर बरेच दिवस चालू असतील, उदाहरणार्थ 1 महिना, 6 महिने, 1 वर्ष, तर हा एवढा मोठा कालावधी आहे की त्यात होणारे बदल हे पेशंटनी व्यवस्थित कागदावरती किंवा कुठेतरी नोंद करून ठेवले पाहिजे, डायरीमध्ये, कॅलेंडरवरती, ज्या ठिकाणी तारीख, वार, वेळ आणि होणारी तक्रार याची नोंद पेशंटनी करणं हे जास्ती आवश्यक आहे. ह्या पुढचा प्रश्न जो आपण माझ्याशी लक्षात घेतला की मी घरी याच्याबद्दल काय करू शकतो, तर पहिली गोष्ट, ही गोष्ट लाल बावटा या रूपात येत असेल तर डॉक्टरांकडे अत्यंत त्वरेनी जायला पाहिजे आणि त्याची शहानिशा केली पाहिजे, तपासण्या केल्या पाहिजेत. जर ही गोष्ट मर्यादित रूपात असेल, जर ही गोष्ट सुरुवातीच्या अवस्थेत असेल, तर तुम्ही घरी त्यावर काही सोपे उपचार करू शकता. यामध्ये जर वेदना पूर्णपणे शांत अवस्थेत, झोपलेल्या अवस्थेत होत नसतील आणि आपण पोटावर जर झोपलो आणि आपल्या हाताचा आधार न घेता आपली छाती जर वर उचलली आणि त्यावेळी आपल्याला होणाऱ्या वेदना ह्या एकत्रित जागी, एका जागी जमा झाल्या, तर आपण घरी ह्याच्यावरती उपचार करू शकतो. हे जे उपचार आहेत, हे उपचार ही हालचाल वारंवार करणे आणि आपल्याला कमरेमध्ये, पायामध्ये होणाऱ्या वेदना ह्या कमरेच्या मध्यभागाकडे सरकतात का, ज्याला आमच्या भाषेत आम्ही मॅकेन्झी टेस्ट असं म्हणतो, या रूपामध्ये त्याच्यावरती आपण नजर ठेवायला हरकत नाही. जर त्या वेदना कमरेकडे सरकत असतील आणि एकत्र होत असतील, एका जागी जमा होत असतील, तर त्यावेळेला आपण घरगुती आराम करणे, हा आत्ता उल्लेख केलेला व्यायाम करणे, कमरेला गरम पाण्याने शेकणे, अत्यंत हलक्या हाताने शेकण्याच्या अगोदर व नंतर त्या ठिकाणी लिनिमेंट या स्वरूपाचा तेलाचा वापर करून हलक्या हाताने तिथे चोळणे, हा प्रकार आपण करू शकतो. ह्या बरोबरीने त्या ठिकाणी असणारी तक्रार ही रासायनिक स्वरूपाची असेल अशा समजुतीने तोंडाने काही वेदनाशामक औषध घेणे, ज्यामध्ये सूज कमी करणे आणि वेदना कमी करणे अशा औषधांचा समावेश असू शकतो. तीव्र वेदना होत असताना झोप येईल किंवा मेंदूवरती झोप येण्यासदृश त्याचा परिणाम होईल अशी औषधं आपण घेऊ शकतो. घरी या विषयाची ट्रीटमेंट करणे, याचे उपचार करणे, ह्याला अंगभूत मर्यादा आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यामध्ये अचानक आपल्या बैठकीच्या जागी बधिरपणा निर्माण झाला, लघवीला लागलेलं झालेलं समजत नाही असं जर झालं, तर आपण डॉक्टरांकडे अत्यंत त्वरेने जायला पाहिजे. आपल्याला होणारा त्रास हा जितक्या लवकर आपण त्याचे निदान करू, तेवढ्या लवकर त्याच्या पुढची पायरी म्हणजे त्याची उपचारांची दिशा ठरू शकते. याच ठिकाणी आणखीन एक मुद्दा येतो की आता तपासण्या केव्हा करायच्या, तर मग आपल्याला होणारा त्रास हा वाढण्याकडे त्याचा कल आहे का कमी होण्याकडे आहे, आराम करून तो कमी होतो का, पोटावर झोपून हालचाल, छाती उचलल्यानंतर तो केंद्रित होतो का, असं जर असेल तर तपासण्या करण्याची त्यामध्ये गडबड नाही. दुसरी गोष्ट, मगाशी म्हटल्याप्रमाणे लाल बावटा असलेल्या ज्या गोष्टी आहेत, मग रात्री झोप मोडते इतक्या वेदना होतात, तर मात्र तपासण्या करण्याची त्वरा केली पाहिजे, त्वरेने त्या तपासण्या केल्या पाहिजेत, ज्यामध्ये रक्त तपासणे म्हणजे ताप काय येतो, लघवीची तपासणी करणे, त्यामध्ये पण जंतुसंसर्ग आहे का, एक्सरे काढणे ज्यामध्ये फ्रॅक्चर आहे का, कॅन्सर आहे का, स्कॅन काढणे ज्यामध्ये आजार कुठे काय आहे, कसा आहे हे समजून घेणे, या गोष्टींची गरज पडते. आपण घरी एखादी गोष्ट त्याबाबत विचार करत बसणे, ह्याच्यामध्ये कालापव्यय करून आपण आपला आजार वाढवायला मदत करत असतो, तेव्हा कृपा करून ह्या गोष्टीची मर्यादा आपण लक्षात ठेवली पाहिजे. एका मर्यादेपलीकडे घरगुती उपचारांनी मानपाठ, कंबर दुखणे, पायामध्ये दुखणे हा विषय आपण बंद करू शकत नाही.